सुप्रभात, तरुण भारत मुंबई. आजच्या ठळक बातम्या. भारत हा कष्टकऱ्यांचा आणि गरिबांचा देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. भारतीय सेनेचं चोख प्रत्युत्तर, 7 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान. विमानतळावर 21 नोव्हेंबर पर्यंत वाहन शुल्क आकारले जाणार नाही. आणि 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड. आता सविस्तर बातम्या. भारत हा गरिबांचा आणि कष्टकऱ्यांचा देश आहे. 500 आणि 1000 नोटा संबंधी घेतलेला निर्णय गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. काल उत्तर प्रदेश इथं आयोजित परिवर्तन रॅलीत ते बोलत होते. नक्षलवादी आणि दहशतवादी नकली नोटा छापून आपल्या देशात विघातक कृत्य करतात. दहशतवाद आणि नक्षलवादाच्या विरोधात लढण्यासाठी या नोटा बंद करणं योग्य आहे की नाही हे नागरिकांनीच ठरवावं, असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. गेल्या काही दिवसांपासून भारत पाक सीमेवर पाकिस्तानतर्फे सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र काल भारताच्या जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातलं आहे. भारतीय सेनेनं भीमबेर सेक्टरमध्येही कारवाई केली. पाकिस्तानी सैन्यानं भारतावर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून यामध्ये मोठ्या संख्येत भारतीय जवान शहीद आणि सीमेवरील काही गावांमधील नागरिक देखील मृत्यूमुखी पडले. या बातम्यांचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. आता पुढील बातम्या. देशातील सर्व विमानतळावर 21 नोव्हेंबर 2016 रात्री 12 वाजेपर्यंत वाहन शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा काल केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. 500 आणि 1000 नोटा रद्दबातल केल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे काल हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण भारतभरात 75 विमानतळ चालू अवस्थेत आहेत, ज्यापैकी 6 संयुक्त भागीदारीतून सुरू आहेत. त्यामुळे पुढील 7 दिवस इथं वाहन शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. काल मुंबईत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी सावरकर यांच्यासह अशोक समेळ, प्रशांत दळवी यांच्यासह 7 जणांचे प्रस्ताव दाखल झाले होते. गेली 6 दशकं रंगभूमीवर कार्यरत असलेले सावरकर यांनी सौजन्याची ऐशी तैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, एकच प्याला, व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुझं पाशी, ययाती आणि देवयानी अशा विविध नाटकांमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यापुढील बातमीपत्र रात्री 8 वाजता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा मुंबई तरुण भारत ॲप. नमस्कार.